आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याची केंद्राकडे 29,000 कोटी रुपयांची मागणी. पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. ओसी प्रलंबित असलेल्या मुंबईतल्या इमारतींसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर. पागडी इमारतीच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली. मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप. आणि कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडाचा लीडकॉम आणि लीडकार यांच्यासोबत करार. राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे 29,000 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत 44,000 कोटी रुपये दिले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राची मदत लवकरच मिळण्याची आशा असून दुसरं पाहणी पथक येत्या आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. पुरवणी मागण्यावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. यानंतर सुमारे 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर झाल्या. राज्यात वित्तीय शिस्त ठेवण्याचा, उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा, राजकोषीय तूट 3% आत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्रासह केवळ 3 राज्यांना कर्जाचं प्रमाण 20% आत ठेवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना शेततळी, अवजार खरेदी आणि इतर गरजांच्या मदतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि एकही शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत दिली. गेल्या 4 वर्षांपासून विविध प्रकारच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी केलेले सुमारे 48 लाख अर्ज कारवाईविना पडून असल्याबाबत रणजित सिंग मोहिते पाटील, संजय खोडके, शशिकांत शिंदे आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. कृषी समृद्धी योजनेसाठी दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतल्या सुमारे 20,000 इमारतींना नियमित करण्यासाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. गेली अनेक वर्ष ओसी म्हणजेच भोगवटा पत्रापासून वंचित असलेल्या 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे या इमारतींना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही. घरांच्या खरेदी विक्रीसाठी बँकांकडून सहज कर्ज मिळेल, घरांना योग्य किंमत मिळेल आणि पुनर्विकासात या इमारतींना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल. तसंच एखाद्या इमारतीमधल्या केवळ एका सदनिकाधारकाला वैयक्तिकरित्या ओसी हवी असेल तर त्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्याचं ते म्हणाले.
6 महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. 6 महिने ते 1 वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या 50% दंड लावला जाईल. पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमधील त्रुटींमुळे रिहाब इमारतींचे ओसी रखडू नये म्हणून रिहाब इमारतींना सेल इमारतींपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा देखील विचार केला जाईल.
मुंबईच्या धर्तीवर राज्यातल्या अन्य महापालिकांमध्ये देखील या धोरणाची अंमलबजावणी करण्याची शासनाची योजना असून याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसंच पागडी इमारतींचा न्याय पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली करणार असल्याची घोषणाही त्यांनी आज केली. यामध्ये भाडेकरू आणि घरमालकांचा हक्क अबाधित ठेवला जाईल असं ते यावेळी म्हणाले. कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकास कामं हाती घेण्यात आली असून त्यासाठी 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे महानगर नियोजन समितीच्या 5व्या सभेत ते बोलत होते. मदतमाश जमिनीबाबतचं विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. मराठवाड्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा भागात सुमारे 70,000 कुटुंबांना या सुधारणेचा फायदा होणार आहे. निजामाच्या राजवटीत इनाम म्हणून मिळालेल्या मदतमाश जमिनींवरची घरं भोगवटादारांच्या मालकीची नव्हती. या जमिनीवर कर्ज मिळवता येत नसे किंवा त्या हस्तांतरित करता येत नसत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधेयक मांडताना दिली. राज्यातल्या देवस्थानांच्या जमिनीबाबत श्वेतपत्रिका काढाव्या अशी मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी चर्चेदरम्यान केली. मुंढवा जमीन प्रकरणात महार वतनी जमिनीची हेराफेरी झाली, त्यावर पुढे कारवाई झाली नाही असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे देवस्थानच्या 50% जागांमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. नागपुरात ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचं पुढं काय झालं असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेत्याची घोषणा होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत. ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत. कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं, दोन आणि तीनला काय महत्व नसतं. त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही.
घटनाबाह्य असलेलं उपमुख्यमंत्रीपद काढून टाकावं अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुंडागर्दी सुरू आहे, बंदुकांचा वापर होतोय, पैशांचं वाटप केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेल्या 32,000 कोटींच्या पॅकेजमधले 14,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात दिली. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री होते याची आठवण त्यांनी करून दिली. टीईटी संदर्भात अनेक शिक्षकांना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत केली. मुंबई पोलीस दलातल्या कॉन्स्टेबल्सना आता 50 चौरस मीटरची शासकीय निवासस्थानं मिळणार आहेत. आतापर्यंत त्यांना 45 चौरस मीटर क्षेत्रफळाची घरं मिळू शकत होती. मुंबईबाहेर राज्यात सर्वत्र कॉन्स्टेबल्सना 50 चौरस मीटरची घरं मिळत होती. या सुधारणेची अधिसूचना आज जारी झाल्याचं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्याच्या उद्देशानं जागतिक ब्रँड प्राडानं लीडकॉम आणि लीडकार यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी झाली. यानिमित्तानं पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीनं पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. या विशेष कोल्हापुरी चपला 2026 प्राडाच्या 40 विक्री केंद्रात तसंच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांनी 25 हून अधिक हिंदी मराठी आणि गुजराती चित्रपटांसह अनेक मालिकांचं लेखन केलं होतं. त्यांनी लिहिलेल्या बंदिनी परमवीर आणि हॅलो इन्स्पेक्टर या तीनही मालिकांना लागोपाठ 3 वर्ष सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळाले होते. होर्डिंग्ज आणि बिलबोर्ड्स लावण्यासाठी परवाना शुल्क किंवा नूतनीकरण शुल्क आकारणं आणि त्यांचं नियमन करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या शुल्काच्या विरोधात केलेली याचिका फेटाळताना न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठानं हा निर्णय दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याची केंद्राकडे 29,000 कोटी रुपयांची मागणी. पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. ओसी प्रलंबित असलेल्या मुंबईतल्या इमारतींसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर. पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली. मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप. आणि कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडाचा लीडकॉम आणि लीडकार यांच्यासोबत करार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.